प्रत्येक पिढीचा स्वतःचा असा एक कवी असतो. गेल्या पिढीचे कुसुमाग्रज होते, माडगुळकर होते. आमच्या पिढीचा कवी म्हणजे सुरेश भट. अतिशय मनस्वी माणूस, कुठल्या वेळेला काय लिहून जाईल याचा काहीही भरोसा नाही. एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की केव्हाच तुला थांब म्हणालो नाही, केव्हाच तुला शोधत आलो नाही. केव्हाच तुला थांब म्हणालो नाही, केव्हाच तुला शोधत आलो नाही. ओठात तुझ्या उत्तर माझे होते, मी मात्र कधी प्रश्नच झालो नाही. याला म्हणतात चारोळी. नाहीतर ज्या काय टुकार चारोळ्या लिहितात ती एवढी छोटी छोटी जी पुस्तकं आलेली आहेत वरच्या खिशात राहणारी, त्या सगळ्या वाईट चारोळ्यापासून अक्षरशः काव आलाय. तारुण्याच्या रस्त्यावरती असं एक वळण असतं, नाक्यावरच्या भैयाच्या चक्कीमध्ये माझं दळण असतं. कोहणी सांगितलंय, चांगलं लिहिता आलं पाहिजे. नागपूरचा एक चंद्रकांत मोरे नावाचा मुलगा आहे, काय सुंदर लिहून जातो. चार जोडी लिहायची असतील तर किती सुंदर लिहिता येतात. त्याने असं लिहिलंय की मला तुझा प्रेझेंट द्यायचा हट्टच असेल, मला प्रेझेंट द्यायचा तुझा हट्टच असेल तर मला असं कॅलेंडर दे ज्याच्यामध्ये माझे हरवलेले दिवस मला पुन्हा एकदा सापडतील. इतकं चांगलं लिहिता येतं. माडगुळकरांनी तर मराठी स्त्रीचं वर्णन चार ओळीमध्ये केलेलं आहे. चार ओळीमध्ये, तनू गव्हाळी गहिरे डोळे उरोज उन्नत वर्ण सावळा, तनू गव्हाळी गहिरे डोळे उरोज उन्नत वर्ण सावळा, करडी बोली भाव कोवळे, मराठी तला ठोक सोहळा. याला म्हणतात चार ओळी. काय वाटेल ते लिहितात. कोपऱ्यामध्ये मेणबत्ती जळत होती, मला कळत नव्हतं माझ्यावरती जळत होती का स्वतःवरती जळत होती. अशी टुकाहार चारोळी ऐकल्यानंतर असं वाटतं की पाचवी लाईन वाढवावी, जळावे लोभ असावा. पण सुरेश भटांची जी कविता जी आहे, पुन्हा एकदा शब्द पारखून घेणारा हा माणूस. त्यांनी त्यांच्या कवितेतल्या त्या प्रेयसीचं वर्णन केलंय. तू माझ्या आयुष्याची पहाट, तू माझ्या कैफाची मत्त लाट. आणि सगळं असं वर्णन असं पुढे इतकं वरच्या लेवलला जाऊन पोहोचलं. आणि मुळात या कवितेला फडक्यांची चालही इतकी अनुरूप आहे की आपण आज मी सुद्धा तुमच्या बरोबरच बऱ्याच दिवसांनी हे गाणं ऐकतोय फडक्यांकडनं.
तू माझ्या आयुष्याची पहाट, तू माझ्या आयुष्याची पहाट, तू माझ्या कैफाची मत्त, तू माझ्या कैफाची मत्त. आयुष्याची पहाट, तू मागील जन्मांची आर्तसार, तू मानस कुंजातील वेणुनाद, तू मागील जन्मांची आर्तसार, तू मानस कुंजातील वेणुनाद, तू माझा एकांताचा प्रकाश, तू माझा गीतांचा बाहुपाश, तू आयुष्याची पहाट. तू माझ्या दुःखाची चांदरात, तू माझ्या दुःखाची चांदरात, तू माझ्या स्वप्नांचा पारिजात, तू अमृत भासांचा गजल्या देहाचा ती पराग माझ्या आयुष्याची पहा जगण्याची वाटचाल तू माझ्या रक्ताचा रंग लाल तू माझ्या जगण्याची वाटचाल तू माझ्या रक्ताचा रंग लाल तू माझ्या असण्याचा अंश तू माझ्या नसण्याचा मधुर दंश तू माझ्या आयुष्याची पहाट तू माझ्या कैफाची मत्तराट तू माझ्या कैफाची मत्तराट आयुष्याची पहाट।